माता पिता है प्रत्येकाचे, पहिले वहिले गुरु हो, त्या जविणा मी दुजा कोणा सांगा कैसे स्मरू हो। मायेचा हा मेरू आणि कर्तव्याचा तरू हो, आयुष्याच्या वळणावरचा दीपच जैसा तारू हो। गोमातेच्या जवळी जैसे बागडते वासरू हो, गगनी जेवी भिरभिरणारे इवले से पाखरू हो। गुरुठाई मी सदैव तैसे लहान गेले करू हो, आदर्शाची खाण जणू ही दूर कैसी सारू हो। प्रणती विनत्या एक ही माझा दिवस होईना सुरू हो, दुजी कायमी देव दक्षिणा कैसी त्या विस्मरू हो। कूर्मा परिती दृष्टी गुरुची फुलवी मनाचा बहरू हो, आशीर्वच त्या मानुनी मगही लेखणी लागे धरू हो।